रतन सुत यानी धूतानी समागतानि हुम्मानि वायानि वंतलिखे सबेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकाच सुणन्तु भासितं तस्माहि भूता निसामेथ सबे मेतं करोथ मानुषीयापजाय दिवाचरतो च हरन्ति ये बली तस्माहि निरक्षतापमता यं किञ्चिवित्तं इधवाहुरं वा सुगे सुवायं रतनं पणीतं ननो समंगति तथागतेन इदं पिबुद्धे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु कयां विरागं अमतं पणीतं यदज्जग्गा सक्या मुनि समाहितो न तेन धम्मेन समर्थि किंचि इदं पि धम्मे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु यं बुद्धसेठो परिवर्णयि शुचि समाधिमानन्तरिकन्यमाहो समाधिनातेन समो न विज्जति इदं पिधम्मे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु ये पुग्गलाढ्ढ सतंपसत्था चत्तारि एतानि युगानि होति ते दक्षिणेया सुगतस्स सावका एते सुदिन्नानि महफलानि इदं पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु ये सुपयुक्ता मनसा दळेन निकामिनो गोतमशासनं हि ते पत्तिपत्ता अमतं विगह्य लद्धा मुधा निबुन्ति भुञ्जमाना इदं पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु यथिन्दखिलो पठमीसितोसिया चतुभिवाते हि असंपकंपियो तथोपमं सत्पुरिषं वदामि यो अरिय सच्चानि अवेच्य पश्यति इदं पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु ये अरिय सच्चानि विभावयन्ति गंभीरपञ्येन सुदेशितानि किञ्चापि ते होन्ति भुसप्पमत्ता न ते भवं अट्ठमं आदियन्ति इदं पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु सहावः सदस्सन्न सम्पदाय तय सुधम्मा जहिता भवन्ति सकाय दिट्ठि विचिकिच्छितं च सीलब्बतं वापि यादत्त स्थिति किंचि चतुः पायेहि च विप्रमुतो छच्छाभिधानानि अभवुकाकम् इदम्पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु किञ्चापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अभवो सोतस्स पटिच्छादाय अभवता दिट्ठपदस्स उत्ता इदम्पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु वनपकुम्बे यथा फुस्सितज्ञे गिम्हानमासे पठमास्मि गिम्हे तथोपमंधं वरं अदेशै निबाणगामी परमं हिताय इदम्पि बुद्धे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु वरो वरयु वरदो वराहरो अनुत्तरो धम्म वरं अदेशै इदम्पि बुद्धे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु हीणं पुराणं नवं नद्धि संभवं विरत्त चित्ता आयति के भवस्मि देखीण बीजा अविरुल्लि चंदा निबन्ति धीरा यथायं पदीपो इदम्पि संघे रतनं पणीतं एतेन सचेन सुवर्थि होतु यानीध भूतानि समागतानि भुम्मानि वायानि वन्तलिखे तथागतं देव मनुस्सपूजितं बुद्धं नमस्साम सुवर्थि होतु यानीध भूतानि समागतानि भुम्मानि वायानि वन्तलिखे तथागतं देव मनुस्सपूजितं धम्मं नमस्साम सुवर्थि होतु यानीध भूतानि समागतानि भुम्मानि वायानि वन्तलिखे तथागतं देव मनुस्सपूजितं संघं नमस्साम सुवर्थि होतु।